आपण स्वतंत्र प्लेनफील्ड या ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 18 जुलै 2021. विषय जीवन सोनेरी मजकूर रोमकरांस देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचे जीवन आहे. उत्तरदायी वाचन उत्पत्ती. आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे, देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. देवाने त्यास नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यास ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यास आशीर्वाद दिला व त्यास आदाम म्हणजे मनुष्य हे नाव दिले. अनुप 65 वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला. मथुशलह जन्मल्यावर हनोक 300 वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. हनोक एकंदर 365 वर्षे जगला. एके दिवशी हनोक देवाबरोबर चालत होता, नंतर तो नाहीसा झाला कारण देवाने त्याला नेले. धडा उपदेश बायबल पासून राजे. एका वावटळीद्वारे एलियाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलिया अलिशा बरोबर गिलगालला गेला. एलिया अलिशाला म्हणाला, तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे. पण अलिशा म्हणाला, परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले. तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेल मधला एक गट अलिशाला येऊन भेटला आणि म्हणाला, आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे ना? अलिशा म्हणाला, होय मला माहित आहे. पण या विषयासंबंधी बोलू नका. एलिया अलिशाला म्हणाला, तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला यरिमो येथे जायला सांगितले आहे. पण अलिशा म्हणाला, परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही. तेव्हा ते दोघे यरिहोला गेले. तेव्हा यरिहोचे संदेष्टे अलिशाकडे आले आणि म्हणाले, परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहित आहे का? अलिशा म्हणाला, हो मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका. एलिया अलिशाला म्हणाला, तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे. अलिशा म्हणाला, परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले. संदेष्ट्यांपैकी 15 जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलिया आणि अलिशा यार्देन नदीजवळ थांबले. ते 50 जण मात्र बरेच लांब उभे राहिले. एलियाने आपला अंगरखा अंगातून काढला, त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुंभगले. अलिशा आणि एलिया मधल्या कोरड्या वाटेने नदी पार करून गेले. नदी ओलांडल्यावर एलिया अलिशाला म्हणाला, परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग. अलिशा म्हणाला, तुमच्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा. एलिया म्हणाला, ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे, नाही तर नाही. एलिया आणि अलिशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढ्यात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलिया आणि अलिशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्निप्रमाणे होते. नंतर एका वावटळीमधून एलिया स्वर्गात गेला. अलिशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, माझ्या बापा, काय हा इस्रायलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडेस्वार? अलिशाला एलियाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलिशाने दुःखाच्या भरात आपले कपडे फाडले. योहान लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरिया राहत होत्या. पण येशूने हे ऐकून म्हटले, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे. या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, पण मी त्याला झोपेतून जागे करावे तरीही जात आहे. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, प्रभू तो झोपी गेला असेल तर बरा होईल. पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता, पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे असे त्यांना वाटले. तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा, आपण त्याच्याकडे जाऊया. येशू आल्यावर त्याला समजले की लाजराला 4 दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे. मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभू आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. मग येशू तिला रडताना पाहून व तिच्या बरोबर असलेल्या यहुद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हे लावून गेला. तो म्हणाला, तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे? ते म्हणाले, प्रभू या आणि पहा. मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्यावर दगड लुटला होता. येशूने म्हटले, हा दगड काढा. मार्था म्हणाली, पण प्रभू लाजर मरून 4 दिवस झाले आहेत. त्याला आता दुर्गंधी येत असेल. ती मृत लाजराची बहीण होती. येशूने तिला म्हटले, जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशूवर पाहून म्हणाला, पित्या तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहित आहे. पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा. असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये. मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला, त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या. योहान होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. योहान येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली, पित्यात वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर यासाठी की पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. आणि अनंतकाळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. करिंथकरांस देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य जीवन चिरंतन आहे. आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक सुरू केले पाहिजे. जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत. मग आपण वयाची आणि अनिश्चिततेऐवजी आपल्या अस्तित्वाबद्दलच्या दृश्यांना प्रेमळपणा ताजेपणा आणि सातत्य बनवूया. नश्वर विश्वास जीवनशैलीची भौतिक भावना आणि अमर सत्य आध्यात्मिक अर्थ ही एक प्रकारची पेरणी व गहू आहे जे प्रगतीद्वारे एकत्रित नसतात परंतु विभक्त होतात. भौतिक जीवनशैलीच्या श्रद्धा आणि स्वप्नांपासून पूर्णपणे वेगळे आहे हे जीवन दिव्य आहे जे आध्यात्मिक पृथ्वीवरील ज्ञान आणि संपूर्ण पृथ्वीवर माणसाच्या आधिपत्याची जाणीव दर्शविते. हे समजून घेतल्यामुळे त्रुटी दूर होते आणि आजारी लोक बरे होतात आणि त्याद्वारे आपण अधिकार असलेल्या म्हणून बोलू शकता. मृतांमध्ये आध्यात्मिक मनुष्याबद्दल आणि त्याच्या विचारांच्या असीम श्रेणीबद्दल अत्यंत पूर्ण भावना असते. अनंत काळचे जीवन त्याच्यासाठी आहे, कधीही जन्मला नाही आणि मरणार नाही. माणसासाठी शाश्वत विज्ञानात देवाच्या सरकारच्या अधीन त्याच्या उच्च इस्टेटवरून पडणे अशक्य होते. आध्यात्मिक अर्थाने आपण दैवीपणाचे हृदय ओळखू शकता आणि अशा प्रकारे सर्वसाधारण संज्ञा असलेला मनुष्य विज्ञानात आकलन करू शकता. मनुष्य देवतेत लीन होत नाही आणि माणूस आपले व्यक्तिमत्व गमावू शकत नाही कारण तो अनंत काळचे जीवन प्रतिबिंबित करतो किंवा तो एकांत एकांत कल्पना नाही कारण तो असीम मनाचे प्रतिनिधित्व करतो. सर्व पदार्थाची बेरीज अनंत कधीच सुरू झाला नाही आणि कधीच संपणार नाही. मनाचा आणि त्याच्या स्वरूपाचा कधीही नाश होऊ शकत नाही. माणूस लटकत नाही. वाईट आणि चांगल्या, आनंद आणि दुःख, आजारपण आणि आरोग्य, जीवन आणि मृत्यू यांच्यात स्विंग करतो. जीवन आणि त्यातील विद्याशाखा कॅलेंडरद्वारे मोजली जात नाहीत. परिपूर्ण आणि अमरत्व ही त्यांच्या निर्मात्याची चिरंतन प्रतिरूप आहे. मनुष्य कोणत्याही प्रकारे अपूर्णांकातून उदयास येणारा आणि त्याच्या आत्म्यापासून त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारा एक जंतू नाही. प्रवाह त्याच्या स्त्रोतापेक्षा उंच नाही. सौर वर्षांनी केलेल्या आयुष्याचे मोजमाप तारुण्याला चिरडून टाकते आणि वयाला कुरूप करते. पुण्य आणि सत्याचा तेजस्वी सूर्य अस्तित्वात आहे. मॅनहूड ही एक शाश्वत दुपार आहे. भौतिक आणि भौतिक म्हणून सौंदर्याचा क्षणिक अर्थ नष्ट होतो. तेजस्वी आणि अविनाशी वैभव असलेल्या आत्मविश्वासावर आत्म्याच्या किरणोत्सवाचा उदय झाला पाहिजे. वय कधीही नोंदवू नका. कालक्रमानुसार डेटा कायमचा अफाट भाग नाही. जन्म आणि मृत्यूची वेळ सारणी ही पुरुषत्व आणि स्त्रीत्वाविरुद्ध अनेक षड्यंत्र आहेत. जे चांगले व सुंदर आहे त्या मोजण्यात व मर्यादित ठेवण्याशिवाय माणसाला 70 वर्ष आणि 10 वर्षांपेक्षा जास्त आनंद होईल आणि तरीही तो आपला उत्साह, ताजेपणा आणि अभिवचन टिकवून ठेवेल. माणूस अमर मनाने शासित नेहमीच सुंदर आणि भव्य असतो. प्रत्येक यशस्वी वर्ष शहाणपण, सौंदर्य आणि पवित्रता उलगडते. भीती असणे आणि त्याची क्रिया करणे कधीही थांबले नाही. रक्त, हृदय, फुफ्फुस, मेंदू इत्यादी जीवनाचा देवाशी काही संबंध नाही. वास्तविक माणसाचे प्रत्येक कार्य दैवी मनाद्वारे शासित होते. जेव्हा आम्हाला हे समजते की जीवन आत्मा आहे तेव्हा कधीही किंवा कोणत्याही बाबतीत नाही ही समज आत्मविश्वास वाढेल. सर्व काही देवामध्ये सापडेल. चांगले असेल आणि इतर कोणत्याही चेतनाची आवश्यकता नसेल. येशूने लाजर विषयी म्हटले, आमचा मित्र लाजर झोपी गेला आहे परंतु मी त्याला झोपेतून जागे करावे म्हणून जात आहे. लाजर कधीच मरण पावला नव्हता हे समजून त्याने लाजरला पुन्हा जिवंत केले. त्याचे शरीर मरण पावले आणि नंतर पुन्हा जिवंत झाला याची कबुली देऊन नव्हे. येशू म्हणाला, योहान सकाळचे 8:51, जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही. हे विधान आध्यात्मिक जीवनापुरते मर्यादित नाही तर त्यात अस्तित्वाच्या सर्व घटनांचा समावेश आहे. येशूने हे दाखवून दिले की तो मरण पावलेल्यांना बरे करतो आणि मृतांना उठवितो. मर्त्य मनाने चुकून भाग केले पाहिजे, त्याने आपल्या कृत्यासह स्वतः ला दूर केलेच पाहिजे आणि ख्रिस्त आदर्श असलेले अमर पुरुषत्व दिसून येईल. विश्वासाने त्याच्या सीमा वाढवल्या पाहिजेत आणि पदार्थाऐवजी आत्म्यावर विसंबून त्याचा आधार मजबूत केला पाहिजे. जेव्हा मनुष्य मृत्यूवरचा विश्वास सोडतो तेव्हा तो देव जीवन आणि प्रेमाकडे अधिक वेगाने पुढे जाईल. आजारपण आणि मृत्यूवरील विश्वास अर्थातच पापावर विश्वास असल्यामुळे जीवन आणि आरोग्याची खरी भावना बंद होते. विज्ञानातील या महान वास्तवात मानवजाती कधी जागृत होईल? कर्णमधुर आणि अमर माणूस सदैव अस्तित्वात आहे आणि तो कोणत्याही जीव पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या अस्तित्वाच्या नश्वर भ्रमाच्या पलीकडे आणि त्याहूनही पुढे असतो. जर मृत्यूवरील विश्वास संपुष्टात आला आणि मृत्यूला मरण नाही हे समजून घेतल्यास हे फळांद्वारे ओळखले जाणारे जीवनाचे झाड असेल. मनुष्याने स्वतःची शक्ती आणि प्रयत्नांचे नूतनीकरण केले पाहिजे आणि कपटपणाची मूर्खपणा देखील पाहिली पाहिजे, तसेच स्वतःच्या तारणासाठी कार्य करण्याची आवश्यकताही शिकली पाहिजे. जेव्हा हे कळते की रोग जीवनाचा नाश करू शकत नाही आणि मृत्यूमुळे पाप किंवा आजारपणातून माणूस वाचला नाही, तेव्हाही समजूतदारपणा आयुष्यात नवीन बनवेल. ते एकतर मरण्याची इच्छा किंवा थडक्यात घाबरविण्यास मदत करेल आणि अशा प्रकारे भयानक अस्तित्वाचा नाश करणाऱ्या मोठ्या भीतीचा नाश करेल. मृत्यूवरील सर्व विश्वासाचा त्याग करणे आणि त्याच्या स्टिंगच्या भीतीमुळे आरोग्य आणि नैतिकतेचे प्रमाण तिच्या सध्याच्या उंचीपेक्षा कितीतरी पटीने वाढेल आणि सार्वकालिक जीवनात ख्रिस्ताच्या धर्मावर देवावर अखंड विश्वास ठेवू शकू. पाप मृत्यू आणले आणि पाप अदृश्य झाल्यामुळे मृत्यू अदृश्य होईल. मनुष्य अमर आहे आणि शरीर मरणार नाही, कारण शरण जाण्यासाठी जीवनाला जीवन नसते. मानवी संकल्पना, मृत्यू, रोग, आजारपण आणि पाप या सर्व गोष्टी नष्ट केल्या जाऊ शकतात. लेखकाने निराशाजनक सेंद्रिय आजार बरे केले आहेत आणि मरणास जीवन व आरोग्यास एकटे जीवन म्हणून समजून घेतले आहे. बहुतेक लोक आणि सार्वकालिक जीवनावर जास्त मात करता येईल यावर विश्वास ठेवणे हे पाप आहे आणि मृत्यू नाही हे समजून घेऊन हे जीवन प्रकाशात आणले जाणे आवश्यक आहे. तसेच आत्म्याच्या इतर अंगांनी देखील आपण आत्म्याची दैवी ऊर्जा जाणवू या. आपल्याला जीवनात नवीनपणा आणू आणि नाश करण्यास सक्षम नसलेली कोणतीही मर्त्य किंवा भौतिक शक्ती ओळखू नये. आपण दैवी शक्ती या अधीन आहोत याचा आनंद करूया असण्याचे खरे विज्ञान आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनी वाण्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल